नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज मतदान. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर. कान चित्रपट महोत्सवात सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो हा ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक. उद्या कोलकाता नाईट रायडर्ससोबत अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आज सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर मतदान केंद्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाली आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठानं या याचिकेवरील सुनावणी काल स्थगित केली. ही सुनावणी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर घेण्यात येईल असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या 58 मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या 14, हरियाणा 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी 8, दिल्ली 7, ओडिशा 6, झारखंड 4 तर जम्मू काश्मीरमधल्या 1 मतदारसंघाचा समावेश आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक आयोगानं नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता 26 जून रोजी मतदान होईल. यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 31 मेपासून सुरुवात होईल. 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 10 जून रोजी अर्जांची छाननी होईल. 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर आवश्यकता भासल्यास 26 जून रोजी मतदान होऊन 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दूरसंचार विभागानं 6,80,000 मोबाईल क्रमांकांची फेरपडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे क्रमांक घेण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट पुराव्यांचा वापर झाल्याच्या संशयावरून हे निर्देश देण्यात आले आहेत. सेवा प्रदाता कंपन्यांनी पुढच्या 60 दिवसात या क्रमांकांची फेरपडताळणी न केल्यास या क्रमांकांची सेवा खंडित केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं आहे. सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकर यांच्याविरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्या होत्या आणि त्यावर आक्षेप घेत पाटकर यांनी खटला दाखल केला होता. तर पाटकर यांनी आपल्याविरुद्ध अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल सक्सेना यांनी त्यांच्यावर 2 खटले दाखल केले होते. सन 2000 पासून हा न्यायालयीन वाद सुरू आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी त्या नाशिक इथं एका नातेवाईकाकडे लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल त्यांना अटक केली. दरम्यान या स्फोटातील मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढारकर यांचं काल नागपुरात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. यशवंतराव पेंढारकर यांच्या नेतृत्वात कंपनीनं काल सुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले. इकॉनॉमिक टाइम्सचा ब्रँड ऑफ द इयर 2023 हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही कंपनीला त्यांच्याच कार्यकाळात प्राप्त झाला. यशवंतराव यांच्या पार्थिव देहावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पार्श्वभूमीवर पीक कर्जाचं पुनर्गठन, पीक कर्ज तसंच वीज देयक वसुलीला स्थगिती यासह विविध मागण्या पवार यांनी सरकारकडे केल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 12वीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह 7 जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह 12 जूनपर्यंत आवेदन करता येणार आहे. पुण्याच्या एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटानं 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातल्या 555 चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या 2263 लघुपटांपैकी अंतिम फेरीत निवड झालेल्या 18 लघुपटांमधून या चित्रपटाची या पुरस्कारासाठी निवड झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. 14 जून रोजी हे पुरस्कार समारंभपूर्वक दिले जाणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेला नाट्यकलेचा जागर या यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका बालनाट्य एकपात्री प्रयोग नाट्यछटा नाट्यसंगीत पद गायन तसंच नाट्य अभिवाचन यावेळी सादर होणार असल्याची माहिती दामले यांनी दिली. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात सिंधूनं काल चीनच्या हान हुई हिचा 21-13 14-21 21-22 असा पराभव केला. सिंधूचा आज उपांत्य फेरीत थायलंडच्या बॅडमिंटनपटूशी सामना होणार आहे. दरम्यान महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या अश्मिता चलिहा हिचा पराभव झाला. या स्पर्धेत इतर गटातही भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल चेन्नईतल्या केएम चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला. उद्या रविवारी याच मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. पुण्यामध्ये खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. प्रबोधिनीच्या 146व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभही काल पार पडला. 17 परदेशी कॅडेट्ससह 205 कॅडेट्सना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा धाराशिव आणि वाशी हे 3 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून उर्वरित 5 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या अनुषंगानं काल धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दरम्यान धाराशिव तालुक्यातील तेर पानवाडी आदी शिवारात गुरुवारी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानाची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जालना बस स्थानकातून 5 वर्षीय मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणाचा अवघ्या 8 दिवसात तपास लावल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह तपास पथकाचा काल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यावेळी उपस्थित होते. बीड इथल्या राज्य परिवहन महामंडळाचा कामगार अधिकारी दिनेश बाबूलाल राठोड याला 30,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ अटक केली. एका कर्मचाऱ्याला इच्छित ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी त्यानं 60,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यातला पहिला हप्ता घेताना त्याला काल जेरबंद करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात गुंज इथले वीर सैनिक अंकुश एकनाथ वाहुळकर यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 मे रोजी पश्चिम बंगालच्या बिनागोडी इथं त्यांचं अपघाती निधन झालं होतं. बीड जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात 5 तृतीयपंथीयांना ज्यूट तसंच कापडी बॅग तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांना परतफेडीच्या क्षमतेनुसार कर्ज दिलं जाणार आहे. शहरात किमान 20 तृतीयपंथीयांना शिवणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला जाणार असल्याची माहिती दीनदयाल शोध संस्थेचे संचालक गंगाधर देशमुख यांनी दिली. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगाव इथं 45.4, ब्रह्मपुरी 45, वाशिम वर्धा अमरावती आणि यवतमाळ इथं पारा 44 अंशांच्या वर पोहोचला होता. मराठवाड्यात परभणीत 43.5, छत्रपती संभाजीनगरात 43.4 तर नांदेड इथं 42.8 तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. निवडणूक च्या 6व्या टप्प्यात आज मतदान. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक. उद्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.